खंड चौथा प्रकरण 33 पुस्तकी शिक्षण शारीरिक शिक्षण व तदनुषंगाने कसले तरी हस्तकौशल्य शिकविण्याचे काम टॉलस्टॉय आश्रमामध्ये कशा तऱ्हेने चालविले जात असे ते आपण काही अंशी पाहिले. ते काम मी स्वतःला पूर्ण संतोष वाटेल अशा तऱ्हेने करू शकलो नाही. हे जरी खरे असले तरी त्या कामी थोडेसे तरी यश मिळाले, पण अक्षर ज्ञान देणे कठीण पडले. त्या कामाला पुरेशी साधने माझ्यापाशी नव्हती. मला स्वतःला इच्छा होती तेवढी फुरसत मिळेना. माझे ज्ञानही पुरेसे नव्हते. सबंध दिवसभर शारीरिक काम करून मी थकून जात असे आणि थोडासा कोठे आराम घ्यायला पाहावे त्याचवेळी वर्ग घ्यायचे असत. त्यामुळे मी ताजा तवाना असण्याऐवजी त्यावेळी महाप्रयत्नाने जागा राहत असे एवढेच. सकाळचा वेळ शेती आणि गृहोद्योग यामध्ये जात असे, त्यामुळे दुपारी जेवणानंतर लगेच शाळा चालू होई. याखेरीज दुसरा कोणताही वेळ सोयीस्कर नव्हता. पुस्तकी शिक्षणासाठी अधिकात अधिक 3 तास ठेवलेले होते. शिवाय वर्गात हिंदी, तामिळ, गुजराती, उर्दू इतक्यांचे शिक्षण द्यायचे असे. प्रत्येक मुलाला त्याच्या त्याच्या मातृभाषेतूनच शिक्षण द्यायचे असा निर्धार होता. इंग्रजीही सर्वांना शिकविले जात असे. त्याखेरीज गुजराती, हिंदू मुलांना संस्कृत आणि सर्वांनाच हिंदीचे थोडे थोडे ज्ञान द्यायचे. इतिहास, भूगोल व अंकगणित सर्वांना शिकवायचे असा क्रम होता. तामिळ व उर्दू शिकविण्याचे काम माझेकडे होते. माझे तामिळ ज्ञान म्हणजे आगबोटीवर व तुरुंगामध्ये मिळविलेले. त्यातही पोपकृत उत्कृष्ट तामिळ स्वयंशिक्षिका या पलीकडे माझी मजल गेलेली नव्हती. उर्दू लिपीचे ज्ञान आगबोटीमध्ये मिळविलेले होते तेवढेच, आणि खास फारशी किंवा अरबी शब्दांचे ज्ञान म्हणजे मुसलमान मित्रांच्या सहवासाने मिळविता आले तेवढेच. संस्कृत हायस्कूलात शिकलो होतो तेच. गुजराती म्हणजे शाळकरी मुलांचेच. एवढ्या भांडवलावर मी काम चालविणार आणि माझे मदतनीस ते तर माझ्याहूनही कमी शिकलेले. परंतु माझे देशी भाषांबद्दलचे प्रेम, शिकविण्याच्या स्वतःच्या हातोटीबद्दलचा माझा आत्मविश्वास, विद्यार्थ्यांचे अज्ञान व अज्ञानापेक्षाही अधिक अंशी त्यांच्या मनाची उदारता यांची मला फार मदत झाली. तामिळ विद्यार्थी दक्षिण आफ्रिकेमध्ये जन्मलेले होते व त्यामुळे त्यांना तामिळ थोडेसे समजत असे. लिपी तर मुळीच येत नव्हती, त्यामुळे त्यांना लिपी व व्याकरणाची मूलतत्वे मला शिकवावी लागत. ते काम सोपे होते. विद्यार्थ्यांना माहीत होते की तामिळ बोलण्याच्या बाबतीत ते माझा सहज पराभव करू शकत होते. तामिळ जाणणारे लोक मला भेटायला येत तेव्हा विद्यार्थीच माझे दुभाषी होत असत, तरी पण माझे गाडे ढकलत गेले. कारण मी कधी आपल्या विद्यार्थ्यांपासून स्वतःचे अज्ञान लपविण्याचा प्रयत्न केला नाही. हरेक बाबतीत मी जसा मुळात होतो तसाच तेही मला समजत होते. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाच्या बाबतीत माझे गाढ अज्ञान असताही मी त्यांचे प्रेम व आदर कधीही हरवून बसलो नाही. मुसलमान मुलांना उर्दू शिकविणे त्या मानाने सोपे होते. त्यांना लिपी येत होती. त्यांची वाचनाची गोडी वाढविणे व त्यांचे अक्षर सुधारणे एवढेच माझे काम होते. साधारणपणे ही सर्व मुले निरक्षर व शाळेत न शिकलेली अशीच होती. शिकवित असताच मला आढळून आले की मला त्यांना शिकवायचे असे थोडेच होते. त्यांचा आळस निवारणे, ते आपण होऊन वाचित बसतील असे करणे, त्यांच्या अभ्यासावर नजर ठेवणे हीच कामे विशेष होती. मी एवढ्यावरच संतोष मानित असे. म्हणून निरनिराळे विषय शिकणाऱ्या मुलांना एकाच खोलीत बसवून त्यांच्याकडून काम करवून घेणे शक्य होत असे. पाठ्यपुस्तकांसाठी अनेक वेळा ओरड करण्यात येत असे, पण मला त्यांची उणीव कधीच जाणवली नाही. असलेल्या पुस्तकांचाही विशेष उपयोग केल्याचे मला स्मरत नाही. माझी अशी समजूत आहे की शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तक असावे. शिक्षकांनी पुस्तकातून शिकविलेले असे फारच थोडे आज माझ्या स्मरणात राहिलेले आहे. त्यांनी स्वमुखाने शिकविलेले ते मात्र आजही आठवते. मुले डोळ्यांनी ग्रहण करतात, त्यापेक्षा कानांनी ऐकलेले कमी श्रमात अधिक ग्रहण करू शकतात. मुलांकडून एकतरी पुस्तक मी पुरे वाचून घेतल्याचे मला स्मरत नाही, पण मी स्वतः जे अनेक पुस्तकांच्या वाचनातून पचविले होते ते मी त्यांना स्वतःच्या भाषेत सांगत असे, आणि ते त्यांना आज मितीलाही स्मरत असणार असे मला वाटते. वाचून दाखविलेले पाठ करण्याचा त्यांना त्रास वाटत असे. मी तोंडी सांगत असे ते मला लगेच म्हणून दाखवीत. वाचायचा त्यांना कंटाळा येई. मीच श्रमामुळे किंवा अन्य कारणांनी मंद व निरस झालो तर गोष्ट निराळी, नाहीपेक्षा सांगितलेले ऐकण्यात त्यांना गोडी वाटे. त्यांच्या मनामध्ये प्रश्न उद्भवत त्यांची उत्तरे देताना मला त्यांच्या ग्रहण शक्तीचाही अंदाज मिळून जात असे.